आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मध्य प्रदेशांत स्वस्थ नारी सशक्त परिवार आनी राष्ट्रीय पोषण माह अभियानाचो शुभारंभ करतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां वाडदिसाची परबी दिली. भारत अमेरिका व्यापक जागतीक रणनीती भागीदारी नव्या उंचायेर व्हरपा खातीर भारत कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत 15 उदरगत कार्यांचे उक्तावण करतले. जपानांतल्या टोकियोत जावपी संवसारीक एथलेटिक्स चॅम्पियनशीप 2025 पात्रताय फेरयेंत भारतीय स्टार निरज चोपडा आयज खिताब राखपा खातीर सर्त करतलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मध्य प्रदेशाक भेट दितले. ते धारात स्वस्थ नारी सशक्त परिवार आनी 8वे राष्ट्रीय पोषण माह अभियान सुरू करतले. आयज सावन फुडल्या म्हयन्याच्या 2 तारखेमेरेन देशातल्या आयुष्मान आरोग्य मंदिरां, सामुदायीक भलायकी केंद्रां, जिल्हो हॉस्पिटल आनी हेर सरकारी भलायकी केंद्रांनी ही मोहीम आयोजित करतली. मोदी ह्या निमतान हेर कितलेशेच उपक्रमांची सुरवात करतले आनी बुन्याद घालतले. तशेंच ते मेळाव्याक संबोधित करतले. प्रधानमंत्री आपल्या भेटी वेळार प्रधानमंत्री मातृवंदना येवजणेखाला निधी थेट देशभरातल्या पात्र बायलांच्या बँक खात्यांनी जमा करतले. आवय आनी भुरग्यांचे भलायके विशीं जागृताय हाडपा खातीर प्रधानमंत्री मोदी सुमन सखी चॅटबोट सुरू करपाचे आसात. सिकल सेल एनिमिया आड देशाची सामुहीक लडत मुखार व्हरतना प्रधानमंत्री राज्यां खातीर 1 कोटी सिकल सेल तपासणी आनी समुपदेशन कार्डां वाट्टले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन फोनावेल्यान संवाद साधलो. ट्रम्प हांणी प्रधानमंत्री मोदी हांकां वाडदिसाची परबी भेटयल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी भारत अमेरिका व्यापक जागतीक रणनीती भागीदारी नव्या उंचायेर व्हरपा खातीर ट्रम्प हांचे वांगडा आपली वचनबद्धताय उक्तायली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी रशिया युक्रेन झूज सोपोवपा खातीर प्रधानमंत्री मोदी हांणी दिल्ल्या आदाराचेर उपकार मानले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज दनपारा नवी दिल्लीच्या थ्यागराज स्टेडियमात 15 उदरगत कार्यांचे उक्तावण करपाचे आसात. हातूंत हॉस्पिटल ब्लॉक, 101 आयुष्मान आरोग्य मंदीर, 150 डायलिसीस केंद्रां, पुलीस कामां खातीर 75 ड्रोन आनी 2 कोयरा उर्जा प्राल्टाचे बुन्यादी फातर आनी साबार प्रकल्पांचो हातूंत आस्पाव आसा. ह्या उदरगत प्रकल्पांची सुरवात दिल्ली सरकाराच्या 15 दिसांच्या सेवा पखवाडा मोहिमेक लागून जाता, जी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 75व्या वाडदिसाच्या निमतान घडोवन हाडल्या. आजच्यान सुरू जाल्ली ही मोहीम महात्मा गांधी आनी लाल बहादूर शास्त्री हांच्या जल्मदीस 2 ऑक्टोबर मेरेन चालू उरतली. वर्स 2047 मेरेन विकसीत आनी सुरक्षीत भारताचे सपन साकार करपा खातीर आमच्या तरणाट्यांची घुंवळी वखदा सावन राखण करप खूप गरजेचे आसा अशें घर मंत्री अमित शहा हांणी स्पष्ट केला. नवी दिल्लीत काल राज्य आनी संघराज्यांच्या घुंवळी वखदा विरोधी कार्यदळाच्या 2ऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते उलयताले. ड्रग्सा आड व्यापक मोहीम चाली लावपाचो उलो तांणी ह्या वेळार मारलो. ड्रग्सा आड कारवाय आनी लोकजागृताय करपाच्या गरजेचेर तांणी भर दितना सांगला.
भारत अभियान लगभग 372 जिलों में चल रहा है. 10 करोड़ लोग और 3 लाख शैक्षिक संस्थान इसके साथ जुड़े हैं. मगर मैं फिर से कहना चाहता हूं, ये पर्याप्त नहीं. ये हर जिले में चलना चाहिए और हर शैक्षिक संस्थान पर हमारी पहुंच होनी चाहिए.
अमेरिकेतले भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा हांणी भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो आनी अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासा हांच्या मदीं आशिल्ल्या अंतरिक्ष भागीदारीचेर भर दिलो. दोनूय देशांच्या सहकार्याचेर अंतरिक्ष मळावेल्या महत्वाविशी ताणी उलयतना सांगला की
mission to moon, but also its own space program, which we are expecting to be ready between 2028 and 2035, its own space station, and of course the Gaganyaan mission. And in all this, NASA has truly been really an exemplary partner for us.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल डॅनमार्काचे प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिक्सन हांचे कडेन फोनाचेर उलोवप केला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की दोनूय देशांनी ग्रीन स्ट्रॅटेजीक पार्टनरशीप घटमूट करपाची आनी भारत ईयू मुक्त व्यापार करार बेगिनातल्या बेगीन करपाची आपली वचनबद्धताय परतून सांगल्या. युक्रेन संघर्ष बेगिनातल्या बेगीन सोपोवप हे दोनूय देशांच्या परस्पर हितात आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. तशेंच युरोपियन युनियन काउन्सिलाचे अध्यक्षपद मेळिल्ल्या खातीर प्रधानमंत्र्यांनी डॅनमार्काक परबी भेटयली. आज सावन स्वच्छता ही सेवा मोहीम चालीक लायतले. ही मोहीम अंदू स्वच्छतोत्सव म्हणून मनयतले अशी माहिती केंद्रीय शार उदरगत मंत्री मनोहरलाल हांणी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिल्या. हे मोहिमेवरवी देशभर व्हडा प्रमाणात नितळसाण मोहीम आणि श्रमदान जातले. 25 सप्टेंबराक पंडित दीनदयाल उपाध्याय हांच्या जन्मदिसा निमतान एक दीस एक साथ एक तास श्रमदान ही देशव्यापी कार्यावळ चालीक लायतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ती के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑइल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावेलो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो आयज 75वो वाढदीस. काय नामनेच्या व्यक्तींनी प्रधानमंत्र्यांच्या आयज मेरेनच्या असामान्य जीवन प्रवासाविषयी विचार उक्तायल्यात ते ऐकूयात.
सामान्य मनुष्यासावन संसारातलो एक प्रभावी राजकीय व्यक्ती जावपा मेरेन नरेंद्र मोदी हांचो प्रवास असामान्य असा. भारताचे प्रधानमंत्री म्हणून तांचे नेतृत्व तोखणाय करपा सारखे आणि जिज्ञासू असा. ह्या खाशेल्या कार्यावळीत काय नामनेच्या व्यक्तींकडल्यान प्रधानमंत्र्यांविषयी जाणून घेऊयात. हे असात एक उद्योजक पी व्ही मोहनदास पोय हांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विषयीचे मत.
द प्राईम मिनिस्टर मोदी इज पॉसिबली द बेस्ट प्राईम मिनिस्टर इंडिया हॅज एव्हर हॅड. प्राईम मिनिस्टर मोदी हॅज ऑलमोस्ट मेड शुअर दॅट ऑलमोस्ट ऑल इंडियन्स हॅव अ रूफ फॉर द हेड, वॉटर इन द टॅप, पॉवर इन द स्विच, अ टॉयलेट इन द हाऊस, अ गॅस स्टोव, अ बँक अकाउंट, मनी इन द बँक, अ इंटरनेट कनेक्शन, अ मोबाईल फोन, food on the table, education for children, road to the house and health insurance.
नामनेचे गायक अनुप जलोटा हांनी म्हणला की प्रधानमंत्र्यांनी फक्त भारतातच नाही तर पुराय संसारात मानाचे स्थान मिळवला.
मोदी जी ने इस देश को जो सम्मान दिलाया है, जो शक्ति दी है, वो अभी तक किसी भी प्रधानमंत्री द्वारा नहीं प्राप्त.
राजदूत डॉक्टर मोहन कुमार हांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विदेश धोरणाविषयी उलयताना असे म्हणला की
He has also made sure that the foreign policy serves the interests of the weaker sections of India. More recently, he has said he will never sacrifice the interests of farmers or people who are small and medium entrepreneurs.
आता ऐकूयात वरिष्ठ पत्रकार शेखर गुप्ता हांचे मत.
इस पीढ़ी में मोदी जी सेल्फ मेड नेताओं में से एक हैं. तो वो एक यूनिक फिनोमिनन है भारतीय पॉलिटिक्स.
टाटा ग्रुपच्या अध्यक्षांचे प्रधानमंत्र्याविषयी मत.
The most striking thing in the very first meeting was his ability to listen. He was completely in the present.
कामात लेखिका सुधा मूर्ती आणि पीएम मोदींची तोखणाय करताना म्हटला,
He worked very hard towards nation and still working like a youngster even though he's 75. Lokahitam mama karaniyam is probably his mantra and which has followed throughout his life.
नरेंद्र मोदी यांची कहाणी राजकारणाच्या चौकटी भायली असा. त्यांची कहाणी सपनाक आकार दिवपी आणि उर्बा दिवपी असा, तसेच भविष्यातलो भारत घडवपी असा.
ह्या स्वातंत्र्य दिसा लाल किल्ल्याच्या तटबंदी वेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी फुडल्या पिळगेतल्या जीएसटी सुधारणांची घोषणा केली. जीएसटी परिषदेन नागरिकांचे जिवीत सोपे करपा खातीर जायत्या क्षेत्रांनी कराचे दर उणे केल्यात. आता शेती मळावेल्या सुधारणांविषयी ऐकूयात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है. ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है. टायर ट्यूब हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है. इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी.
जपानातल्या टोकियो शहरात आज जावपी संसारिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 पात्रताय फेरियेत भारतीय स्टार नीरज चोपडा खिताब राखपा खातीर सर्त करतलो. भारतीय वेळा प्रमाण दनपारा 3:40 ही सर्त सुरू जावपाची असा. बायलांच्या क्रिकेटात आज चंदीगडात ऑस्ट्रेलिये आड जावपी 3 एकदिसांच्या खेळामाळेतल्या दुसऱ्या मॅचीत भारत ह्या सर्तीत परतून येवपाचो यत्न करतलो. मॅच दनपारा 1:30 सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोंकण आणि गोय तमिळनाडू पुडुचेरी करायकल तेलंगणा आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या काय वाठारांनी दिसभर हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मध्य प्रदेशात स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा शुभारंभ करतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका वाढदिवसाची परबी भेटली. भारत अमेरिका व्यापक जागतिक रणनीती भागीदारी नव्या उंचायेर भरपा खातीर भारत कटिबद्ध असा असे प्रधानमंत्र्यांनी म्हळे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत 15 उदरगत कार्यांचे उक्तावण करतले. आणि जपानातल्या टोकियोत आयज जावपी संवसारीक एथलेटिक्स चॅम्पियनशीप 2025 पात्रताय फेरयेत भारतीय स्टार निरज चोपडा खिताब राखपा खातीर सर्त करतलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.